निर्गम अध्याय 14। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लुकास असे सांग की तुम्ही मागे फिरून मिगदोल व समुद्र यांच्यामध्ये व बाल व सफोन जवळ असलेल्या पिह हिरोत येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा। इस्रायली लोकांविषयी फारो म्हणेल, ते रानात भटकत आहेत, रानात त्यांचा कोंडमारा झाला आहे। मी फारोचे मन कठीण करीन व तो त्यांचा पाठलाग करीन। मी फारो व त्यांची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन। मग मिस्राच्या लुकास समजेल की मी परमेश्वर आहे। त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले। इस्रायल लोक निष्ठून गेल्याचे मिस्राच्या राजाला समजले, तेव्हा तो व त्याचे अधिकारी यांचे विचार बदलले व आपण हे काय केले असे त्यांना वाटले। फारो म्हणाला, आपण इस्रायली लोकास आपल्या दास्यातून पळून का जाऊ दिले? तेव्हा फारोने आपला रथ तयार करण्यास सांगितले आणि आपल्या लुकास घेऊन तो निघाला। त्याने 600 उत्तम योद्धे व मिस्रातील सर्व रथ त्यांच्यावरील सरदारांसोबत आपल्या बरोबर घेतले। इस्रायल लोक तर मिसरहून मोठ्या अवसानाने चालले होते, परंतु परमेश्वराने फारो राजाचे मन कठीण केले। फारोच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते। मिस्री सैन्याने त्यांचा पाठलाग केला व इस्रायल लोकांनी लाल समुद्र व बाल सफोनाच्या दरम्यान पिह हिरोत येथे तळ दिला होता, तेथे त्यांना गाठले। फारो व मिस्री सैन्य आपणाकडे येताना इस्रायल लोकांनी पाहिले, तेव्हा ते अतिशय घाबरले आणि मदतीसाठी ते परमेश्वराचा धावा करू लागले। ते मोशेला म्हणाले, आम्हाला मिस्रात काय कबरा नव्हत्या म्हणून येथे रानात मरावयास आणले? आम्हाला तू मिस्रातून बाहेर का काढले? मिसरमध्ये आम्ही तुला नव्हतो का म्हणत की आम्ही आहो ते ठीक आहो? आम्ही मिसरमध्ये गुलाम म्हणून राहिलो असतो तर बरे झाले असते। येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्र्यांचे दास्य पत्करले। परंतु मोशेने उत्तर दिले, भिऊ नका, स्थिर उभे रहा आणि परमेश्वर आज तुमचे तारण करील ते पहा। आजच्या दिवसानंतर हे मिस्राचे लोक तुम्हास पुन्हा कधीही दिसणार नाहीत। परमेश्वर तुमच्याकरता त्यांच्याशी लढेल, तुम्ही शांत उभे रहा। मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकास सांग की पुढे चला, तू आपली काठी उचल आणि आपला हात समुद्रावर उगारून तो दुभाग। म्हणजे इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या भूमीवरून चालतील आणि पहा, मी स्वतः मिस्र्यांची मने कठीण करीन आणि ते तुमचा पाठलाग करतील आणि फारो व त्याचे सर्व सैन्य स्वार व रथ यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट होईल। फारो व त्याचे रथ व त्यांचे स्वार यांचा पराभव केल्याने माझा महिमा प्रगट झाला, म्हणजे मी परमेश्वर आहे हे मिस्री लोकास कळेल। इस्रायल सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला। अशा रीतीने तो मिस्राचे लोक व इस्रायल लोक यांच्यामध्ये उभा राहिला। मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही. मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली आणि इस्रायल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंतीसारखे उभे राहिले. त्यानंतर तेव्हा मिस्र्यांनी त्यांचा पाठलाग केला. फारोचे सर्व घोडे रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्निस्तंभातून खाली मिस्राच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. रथाची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिस्राच्या लोकास कठीण झाले. तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, आपण येथून लवकर निघून जाऊया, कारण परमेश्वर इस्रायलाच्या बाजूने आम्हा विरुद्ध लढत आहे. नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, तुझा हात समुद्रावर उगार, म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी पूर्ववत जमून मिस्र्यांवर त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल. मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा दिवस उजाडल्यावर पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले. तेव्हा मिस्राच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे रथ व स्वारांना गडप केले आणि इस्रायल लोकांचा पाठलाग करणाऱ्या फारोच्या सर्व सैन्याचा नाश झाला. त्यांच्यातले कोणीही वाचले नाही, परंतु इस्रायली लोक कोरड्या भूमीवरून भर समुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले. तेव्हा अशा रीतीने त्या दिवशी परमेश्वराने मिस्र्यांच्या हातातून इस्रायल लोकास सोडविले आणि मिस्री समुद्र तीरी मरून पडलेले इस्रायल लोकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले. परमेश्वराने मिस्र्यांना आपला प्रबळ हात दाखविला, तो इस्रायल लोकांनी पाहिला. तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर व त्याचा सेवक मोशे याच्यावरही विश्वास ठेवला.